ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ ಅಂಕಿತ ಆಪ್ಟೆ ರಾಷ್ಟೀಯ ಬಾತ್ಮ್ಯಾ ದೇತ ಆಹೆ. ಠಳಕ ಬಾತ್ಮ್ಯಾ. ಭಾಜಪ ಸತ್ತೇತ ಅಸೆಪರ್ಯಂತ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರಮಧ್ಯೆ ಕಲಂ 370 ಪುನರ್ಸ್ಥಾಪಿತ ಕೇಲ ಜಾಣಾರ ನಾಹಿ ಅಶಿ ಸಂರಕ್ಷಣ ಮಂತ್ರಿ ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಗ್ ಯಾಂಚಿ ಗ್ವಾಹಿ. ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಹಾ 2 ದಿವಸಾಂಚ್ಯಾ ದೌರ್ಯಾಸಾಠಿ ಮುಂಬೈತ್ ದಾಖಲ್. ಅಬುಧಾಬಿಚೆ ಯುವರಾಜ್ ಅಲ್ ನಹಯಾನ್ ಯಾಂಚಿ ಉದ್ಯಾ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಯಾಂಚಿಶಿ ಬೈಠಕ್. ಟೈಮ್ ಮಾಸಿಕಾಚ್ಯಾ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಆಣಿ ಕೃತ್ರಿಮ ಬುದ್ಧಿಮತ್ತಾ ಕ್ಷೇತ್ರಾತ್ಲ್ಯಾ ಸರ್ವಾತ್ ಪ್ರಭಾವಿ ವ್ಯಕ್ತಿಂಮಧ್ಯೆ ಕೇಂದ್ರೀಯ ಮಂತ್ರಿ ಅಶ್ವಿನಿ ವೈಷ್ಣವ್ ಯಾಂಚಾ ಸಮಾವೇಶ್. ಅಮೆರಿಕಿ ಖುಲ್ಯಾ ಟೆನಿಸ್ ಸ್ಪರ್ಧೆಚ್ಯಾ ಮಹಿಳಾ ಏಕೆರೀತ್ ಬೆಲಾರುಸ್ಚ್ಯಾ ಅರಿನಾ ಸಬಾಲೆಂಕಾಲಾ ಅಜಿಂಕ್ಯಪದ ಆಣಿ ಪ್ಯಾರಿಸ್ ಪ್ಯಾರಾಲಿಂಪಿಕ್ ಸ್ಪರ್ಧೆಚಾ ಆಜ್ ಸಮಾರೋಪ. 29 ಪದಕಾಂಸಹ ಭಾರತಾನ ನೋಂದವಲಿ ಆತ್ತಾಪರ್ಯಂತಚಿ ಸರ್ವೋತ್ತಮ ಕಾಮಗಿರಿ. ಭಾಜಪ ಸತ್ತೇತ ಆಹೆ ತೋಪರ್ಯಂತ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರಮಧ್ಯ ಕಲಂ 370 ಪುನರ್ಸ್ಥಾಪಿತ ಕೇಲ ಜಾಣಾರ ನಾಹಿ ಅಸಂ ಪ್ರತಿಪಾದನ ಸಂರಕ್ಷಣ ಮಂತ್ರಿ ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಗ್ ಯಾನಿ ಕೇಲ ಆಹೆ. ರಾಮಬಾನ್ ಜಿಲ್ಹ್ಯಾತ್ ತೆ ಆಜ್ ಪ್ರಚಾರ ಸಭೆಲಾ ಸಂಬೋಧಿತ ಕರತ್ ಹೋತೆ. ಕೇಂದ್ರಶಾಸಿತ ಪ್ರದೇಶಾತ್ ಆಹೆ ತೀಚ್ ಸ್ಥಿತಿ ಕಾಯಂ ಠೇವಣ್ಯಾಚ್ಯಾ ಭಾಜಪಾಚ್ಯಾ ವಚನಬದ್ಧತೆಚಾ ತ್ಯಾನಿ ಪುನರುಚ್ಚಾರ ಕೇಲಾ. ತಸಂಚ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರಮಧ್ಯೆ ಹೋತ್ ಅಸಲೇಲ್ಯಾ ಪ್ರಗತಿವರ್ ಲಕ್ಷ ಕೇಂದ್ರಿತ ಕೇಲ್ಯಾಚಾ ಸಾಂಗಿತ್ಲ. ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರಮಧ್ಯ ನಿವಡಣುಕಾಂಕಡೆ ಜಗಾಚ ಲಕ್ಷ ಲಾಗಲ್ಯಾಚಂಹಿ ತೆ ಮ್ಹಣಾಲೆ. 370 ಕಲಂ ಕಾಢೂನ್ ಟಾಕಲ್ಯಾನಂತರ ಮತದಾನಾಚಿ ಟಕ್ಕೇವಾರಿ ವಾಢಲ್ಯಾಚಂಹಿ ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಗ್ ಯಾನಿ ನಮೂದ ಕೇಲಂ. ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಹಾ ಯಾಂಚ 2 ದಿವಸಾಂಚ್ಯಾ ಮುಂಬೈ ದೌರ್ಯಾವರ್ ಆಜ್ ಆಗಮನ ಝಾಲಂ. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಏಕನಾಥ್ ಶಿಂದೆ ಆಣಿ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನವೀಸ್ ಯಾನಿ ವಿಮಾನತಳಾವರ್ ತ್ಯಾಂಚ ಸ್ವಾಗತ ಕೇಲಂ. ತ್ಯಾನಂತರ ಅಮಿತ್ ಶಹಾ ಯಾನಿ ಮುಂಬೈ ಸಮಾಚಾರ್ ಯಾ ವೃತ್ತಪತ್ರಾಚ್ಯಾ ದ್ವಿಶತಾಬ್ದಿ ನಿಮಿತ್ತ ತಯಾರ್ ಕೇಲೆಲ್ಯಾ ಲಘುಪಟಾಚ ಅನಾವರಣ ಕೇಲಂ. 1822 ಮಧ್ಯೆ ಮುಂಬೈತ್ ಸುರು ಝಾಲೆಲ ಹೆ ಗುಜರಾತಿ ವರ್ತಮಾನಪತ್ರ ಆಶಿಯಾ ಖಂಡಾತ್ಲ್ಯಾ ಸರ್ವಾತ್ ಜುನ್ಯಾ ವರ್ತಮಾನಪತ್ರಾಂಪೈಕಿ ಏಕ್ ಆಹೆ. ಗೃಹಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಹಾ ಉದ್ಯಾ ದಿವಸಭರ್ ಮುಂಬೈತ್ಲ್ಯಾ ವಿವಿಧ ಭಾಗಾತ್ಲ್ಯಾ ಗಣೇಶ್ ಮಂಡಳಾನ ಭೇಟ್ ದೇಣಾರ ಆಹೆತ್. ಅಬುಧಾಬಿಚೆ ಯುವರಾಜ್ ಶೇಖ್ ಖಾಲೇದ್ ಬಿನ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಬಿನ್ ಝಾಯೇದ್ ಅಲ್ ನಹಯಾನ್ ಯಾಂಚ 3 ದಿವಸಾಂಚ್ಯಾ ಭಾರತ ದೌರ್ಯಾಸಾಠಿ ಆಜ್ ಸಂಧ್ಯಾಕಾಳಿ ನವಿ ದಿಲ್ಲಿತ್ ಆಗಮನ ಝಾಲಂ. ಕೇಂದ್ರೀಯ ವಾಣಿಜ್ಯ ಆಣಿ ಉದ್ಯೋಗ ಮಂತ್ರಿ ಪಿಯೂಷ್ ಗೋಯಲ್ ಯಾನಿ ವಿಮಾನತಳಾವರ್ ತ್ಯಾಂಚ ಸ್ವಾಗತ ಕೇಲಂ. ಯುವರಾಜ್ ನಹಯಾನ್ ಯಾಂಚ್ಯಾಸೋಬತ್ ಸಂಯುಕ್ತ ಅರಬ್ ಅಮಿರಾತಿಚೆ ಅನೇಕ ಮಂತ್ರಿ ಆಣಿ ಉದ್ಯೋಗ ಜಗತಾತ್ಲ ಪ್ರತಿನಿಧಿ ಮಂಡಳ ಆಹೆ. ಯುವರಾಜ್ ನಹಯಾನ್ ಉದ್ಯಾ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಯಾಂಚಿ ಭೇಟ್ ಘೇಣಾರ ಅಸೂನ್ ದ್ವಿಪಕ್ಷೀಯ ಸಂಬಂಧಾಂವರ್ ತೆ ಚರ್ಚಾ ಕರ್ತೀಲ್. ತಸಂಚ ತೆ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮು ಯಾಂಚಿ ಭೇಟ್ ಘೇತೀಲ್ ಆಣಿ ರಾಜಘಾಟ್ ಇಥ ಜಾವುನ್ ಮಹಾತ್ಮಾ ಗಾಂಧಿನ ಆದರಾಂಜಲಿ ವಾಹತೀಲ್. ಮಂಗಳವಾರಿ ಯುವರಾಜ್ ನಹಯಾನ್ ಮುಂಬೈತ್ ಏಕಾ ವ್ಯಾಪಾರ ಮಂಚಾಚ್ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾತ್ ಸಹಭಾಗಿ ಹೋಣಾರ ಆಹೆತ್. ಪರರಾಷ್ಟ ವ್ಯವಹಾರ ಮಂತ್ರಿ ಡಾ ಎಸ್ ಜೈಶಂಕರ್ ಯಾಂಚ ಆಜ್ 3 ದೇಶಾಂಚ್ಯಾ ದೌರ್ಯಾಚ್ಯಾ ಪಹಿಲ್ಯಾ ಟಪ್ಪ್ಯಾತ್ ಸೌದಿ ಅರೇಬಿಯಾಚ್ಯಾ ಭೇಟಿಸಾಠಿ ರಿಯಾದ್ ಇಥ ಆಗಮನ ಝಾಲಂ. ಯಾ ಭೇಟಿ ತೆ ರಿಯಾದ್ ಇಥ ಹೋತ್ ಅಸಲೇಲ್ಯಾ ಪಹಿಲ್ಯಾ ಭಾರತ್ ಆಖಾತ್ ಸಹಕಾರ್ಯ ಸಂಘಟನೆಚ್ಯಾ ಜಿಸಿಸಿಚ್ಯಾ ಪರರಾಷ್ಟ ಮಂತ್ರ್ಯಾಂಚ್ಯಾ ಬೈಠಕಿಲಾ ಉಪಸ್ಥಿತ ರಹಣಾರ ಆಹೆತ್. ಪಶ್ಚಿಮ ಆಶಿಯಾತ್ಲೆ 6 ದೇಶ ಯಾ ಸಂಘಟನೆಚೆ ಸದಸ್ಯ ಆಹೆತ್. ಯಾಶಿವಾಯ ಯಾ 2 ದಿವಸಾಂಚ್ಯಾ ಭೇಟಿತ್ ತೆ ಜಿಸಿಸಿಚ್ಯಾ ಸದಸ್ಯ ದೇಶಾಂಚ್ಯಾ ಪರರಾಷ್ಟ ಮಂತ್ರ್ಯಾಂಸಮವೇತ್ ದ್ವಿಪಕ್ಷೀಯ ಬೈಠಕಾ ಘೇಣ್ಯಾಚಿಹಿ ಶಕ್ಯತಾ ಆಹೆ. ಯೇತ್ಯಾ ಮಂಗಳವಾರಿ ತೆ ಆಪಲ್ಯಾ ದೌರ್ಯಾಚ್ಯಾ ದುಸರ್ಯಾ ಟಪ್ಪ್ಯಾತ್ 2 ದಿವಸಾಂಚ್ಯಾ ಜರ್ಮನಿ ಭೇಟಿಸಾಠಿ ರವಾನಾ ಹೋತೀಲ್. ಜರ್ಮನಿಚಾ ದೌರಾ ಆಟೋಪೂನ್ 12 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ಲಾ ತೆ ಸ್ವಿತ್ಝರ್ಲೆಂಡ್ ಭೇಟಿಸಾಠಿ ರವಾನಾ ಹೋತೀಲ್. ಸ್ವಿತ್ಝರ್ಲೆಂಡ್ಮಧ್ಯೆ ತೆ ಜಿನಿವಾ ಇಥ ಸ್ವಿತ್ಝರ್ಲೆಂಡ್ಚೆ ಪರರಾಷ್ಟ ಮಂತ್ರಿ ತಸಂಚ ಭಾರತಾಚಾ ಸಕ್ರಿಯ ಸಹಭಾಗ ಅಸಲೇಲ್ಯಾ ಅಂತಾರಾಷ್ಟೀಯ ಸಂಘಟನಾಂಚೆ ಪ್ರಮುಖ ಆಣಿ ಪ್ರತಿನಿಧಿಂಚಿ ಭೇಟ ಘೇಣಾರ ಆಹೆತ್. ಶ್ರೋತೆಹೋ, ಆಪಣ ವಿವಿಧ ದೇಶಾತ್ ಕಶಾ ರೀತಿನೆ ಗಣೇಶೋತ್ಸವ ಸಾಜರಾ ಕೇಲಾ ಜಾತೋ ಹೆ ಜಾಣೂನ್ ಘೇತ ಆಹೋತ್. ಆಜ್ ಆಪಣ ಶ್ರೀಲಂಕೇತ್ ಕೊಲಂಬೊ ಮಧ್ಯಾ ಸಾರ್ವಜನಿಕ ಗಣೇಶೋತ್ಸವಾಚಿ ಮಾಹಿತಿ ಜಾಣೂನ್ ಘೇಣಾರ ಆಹೋತ್. ಕೊಲಂಬೊ ಮಧ್ಯೆ ರಹಣಾರ್ಯಾ ಮೀನಲ್ ರೇಣಾವಿಕರ್ ಯಾನಿ ಆಕಾಶವಾಣಿಶಿ ಬೋಲ್ತಾನಾ ಸಾಂಗಿತ್ಲ.
मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की श्रीलंकेमध्ये यावर्षी आम्ही पहिल्यांदाच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. तसं इथेही हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आम्हाला सगळ्यांनी उत्साहाने सहाय्य केले. इथल्या पेटा मार्केटमध्ये गणपतीच्या सर्व मूर्ती उजव्या सोंडेच्या मिळत होत्या. मग इथल्याच कारागिराकडून डाव्या सोंडेची सुंदर 2 फिटाची मूर्ती बनवून घेतली. इथे आपल्या महाराष्ट्र पद्धतीने पूजा सांगणारे मराठी गुरुजी नाहीत. मग इथेच स्थायिक असणाऱ्या गुरुजींशी बोलून कार्यक्रम ठरवून त्यांच्या सरकारच्या मार्गदर्शनात पूजा संपन्न झाली. येथील श्रीलंकन मुलांना आपल्या लेझिमचे प्रशिक्षण देऊन आणि सिंहली ढोल वादकांच्या सहाय्याने ढोल ताशा लेझिमच्या गजरात बाप्पांचे विसर्जन केले. हा सोहळा इंडियन हाय कमिशनच्या स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर कोलंबो येथे दणक्यात साजरा झाला. या गणेशोत्सवाला भारतीय बांधव तर प्रचंड संख्येने उपस्थित होते, पण श्रीलंकन, तमिळ, सिंहलीज आणि काही फ्रेंच नागरिकही उपस्थित होते.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. टाईम या जगप्रसिद्ध नियतकालिकानं तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या सर्वात प्रभावी व्यक्तींमध्ये केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना स्थान दिलं आहे. यासंदर्भात टाईमनं प्रकाशित केलेल्या यादीत वैष्णव यांच्या नावाचा शेपर्स या गटात समावेश केला आहे. वैष्णव यांच्या नेतृत्वात येत्या 5 वर्षात भारत सेमीकंडक्टरच्या उत्पादनात जगातल्या पहिल्या 5 देशांमध्ये येईल अशी आशा असल्याचंही टाईम्सनं म्हटलं आहे. वैष्णव यांच्या नावाचा या यादीत समावेश झाल्यानं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात भारताचं नाव मोठं करण्यात वैष्णव यांनी बजावलेली महत्वाची भूमिका अधोरेखित झाली आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला, मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम आल्टमन, मार्क झुकरबर्ग आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांचाही या यादीत समावेश आहे. अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत बेलारुसच्या अरिना सबालेंका हिनं अजिंक्यपद पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात तिनं अमेरिकेच्या जेसिका पेगुला हिच्यावर 7-5-7-5 अशी सरळ सेट्समध्ये मात केली आणि कारकिर्दीतलं 3रं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद पटकावलं. तत्पूर्वी पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मॅक्स पर्सिल आणि जॉर्डन थॉम्सन या जोडीनं जर्मनीच्या जोडीचा सरळ सेट्समध्ये पराभव केला. पुरुष एकेरीत आज अमेरिकेचा टेलर फ्रिट्स याच्यासमोर अग्रमानांकित इटलीच्या यॅनिक सिनरचं आव्हान असेल. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा समारोप सोहळा आज रात्री होणार आहे. या कार्यक्रमात भारताचा ध्वज, स्पर्धेतला सुवर्णपदक विजेता तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांच्या खांद्यावर असेल. या स्पर्धेत एकंदर 29 पदकांची कमाई करून भारतानं पदकतालिकेत 18वं स्थान पटकावलं आहे. 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्यपदकांसह भारतानं स्पर्धेच्या इतिहासातल्या आपल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. स्पर्धेतल्या शेवटच्या महिलांच्या कायाक एकेरी प्रकारात भारताच्या पूजा ओझा हिला 4थ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 29 सप्टेंबरला आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 114वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी येत्या 27 तारखेपर्यंत आपल्या सूचना पाठवाव्यात असं सांगण्यात आलं आहे. या सूचना 1800-117800 हा टोल फ्री क्रमांक, 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन येणारा दुवा, तसंच नरेंद्र मोदी ऍप किंवा माय GOV या सेवेचा वापर करून पाठवता येणार आहेत. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, संकेतस्थळं आणि मोबाईल ऍपवर प्रसारित होईल. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीनं आयोजित 7व्या राष्ट्रीय पोषण महिन्याअंतर्गत 7व्या दिवसापर्यंत देशभरात 1,80,00,000 जास्त उपक्रम राबवले गेल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे. यात नवजात बालकांसाठीच्या पूरक आहाराशी संबंधित 20,00,000 जास्त उपक्रमांचा समावेश होता, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या या 7व्या राष्ट्रीय पोषण महिन्याला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत असून 35 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या 756 जिल्ह्यांनी जनजागृती मोहिमा तसंच पोषणविषयक जागृतीपर उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला असल्याचंही मंत्रालयानं नमूद केलं आहे. देशाच्या पश्चिम, पूर्व आणि दक्षिण भागात जोरदार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. आंध्र प्रदेशाचा किनारी भाग आणि यानम इथे आज अत्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, तेलंगण आणि ओदिशा इथे उद्यापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भाजप सत्तेत असेपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 पुनर्स्थापित केलं जाणार नाही अशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची ग्वाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी मुंबईत दाखल. अबुधाबीचे युवराज अल नाहयान यांची उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी बैठक. टाइम मासिकाच्या तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या सर्वात प्रभावी व्यक्तींमध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा समावेश. अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत बेलारुसच्या अरीना सबालेंकाला अजिंक्यपद आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा आज समारोप. 29 पदकांसह भारतानं नोंदवली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.